चीनी मंडी .com पॉडकास्ट।
एमएसपीच्या खाली साखर विकणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई। किमान विक्री दराच्या खाली साखरेची विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। यासंदर्भात एमएसपीच्या खाली साखरेची विक्री कारखान्यांकडून होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश मंत्रालय सचिवांकडून राज्य सरकारांना देण्यात आले आहेत। साखरेचा किमान विक्री दर फेब्रुवारीमध्ये 29 वरून 30 रुपये करण्यात आला आहे। यासंदर्भात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून राज्यांच्या सर्व प्रधान सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत। साखर नियंत्रण कायद्याअंतर्गत किमान विक्री दर जाहीर करण्यात येतो त्याचं पालन केलंच पाहिजे असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं। यासंदर्भात मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की साखरेचा किमान विक्री दर 31 रुपये किलो आहे, त्यात GST आणि वाहतुकीचे पैसे घेऊन साखरेची विक्री केली पाहिजे। या दरानं जे कारखाने साखरेची विक्री करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। काही साखर कारखाने किमान विक्री किमतीच्या खाली साखरेची विक्री करत आहेत, तर काही कारखाने विक्री किमतीतच GST समावेश करत आहेत। हे कायद्याचं किंवा नियमांचं उल्लंघन आहे असं मत संबंधित अधिकाऱ्यानं व्यक्त केलं। देशात ऊस बिल थकबाकी 20,000 कोटी रुपयांच्या पलीकडे गेली आहे, त्यामुळं आर्थिक अडचणीतील साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची ऊसाची थकबाकी देता यावी यासाठी सरकारनं साखर उद्योगाच्या मागणीनुसारच फेब्रुवारी महिन्यात किमान विक्री दरात वाढ केली होती। या माध्यमातून कारखान्यांकडील कॅश फ्लो वाढवण्याचा हेतू असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे।